आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज सेलिब्रिटीज सुद्धा आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहेत. ते आता सिच्युएशन लॉकडाऊन आहे, शूट्स बंद आहेत, तर घरी त्यांचा टाइम कसा स्पेंड करतायत आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर माझ्याबरोबर सध्या आहे आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते देवदत्त नागे. हॅलो देवदत्त.
हाय हाय. प्रत्येकाचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह असतो, ए पॉझिटिव्ह असतो, माझा बी पॉझिटिव्ह आहे. पण मी आता सगळ्यांना बी पॉझिटिव्ह पेक्षा बी पॉझिटिव्ह, बी सेफ, बी ऍट युअर होम असं सांगेल.
सो देवदत्त, आता मला हेच विचारायचं होतं की सध्या लॉकडाऊन सिच्युएशन आहे, शूट्स बंद आहेत, तर तू तुझा टाइम कसा स्पेंड करतोय घरी?
शूट बंद असल्यामुळे खूप चांगला वेळ मिळतोय मला माझ्या फॅमिली बरोबर, माझ्या बाईक्स बरोबर, माझ्या ऍक्टिव्हिटीज बरोबर, माझ्या पेट्स बरोबर. सो बरेच दिवस, बरेच महिने गिटारचं माझं प्रॅक्टिस झाली नव्हती. सो आज हल्ली रेग्युलर गिटारची प्रॅक्टिस होती आहे. स्केचिंग माझं बंद होतं, तर स्केचिंग मी रेग्युलर चालू केलेलं आहे. वर्कआउट, जिम बंद असल्यामुळे जिम मध्ये जाणं होत आहे, पण घरच्या घरी जो क्वारंटाईन वर्कआउट आपण ज्याला बोलू तो वर्कआउट करतोय मी. आणि फॅमिली बरोबर बराच वेळ येतोय. सर्वांना आवर्जून सांगतो की प्लीज घराबाहेर पडू नका, जी सुट्टी आहे ती सुट्टी एन्जॉय करा मस्तपैकी, आणि स्वतःच्या फॅमिली आणि स्वतःची काळजी घ्या.
नक्कीच नक्कीच. थँक्यू.
थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच.
93.5 रेड एफएम बजाते रहो.